हम प्रार्थना से करेंगे। सद्भक्त महेश चांदोरकर ज्ञानेश्वरी के 15वां अध्याय के गुरु नमन ओवियां सादर करेंगे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आता हृदय आपुले सौफाळु नियाभले वरी बैसौ पाऊले श्री गुरुंजी ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडुमुळी भरोनिया पुष्पांजुळी अर्घ्यु देवो अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळू निनुपुरे लेवौ सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळ्या आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेऊवरी तेथे अहम हा धूप जाळू सोहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनुवाणी प्राण या दोनी पाऊआ लेवौ श्री गुरु चरण करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया या श्री गुरु चरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकार्थ मेळावा पाटु बांधे जे सकार्थ मेळावा पाटु बांधे। ओम
श्री राम। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरु पूर्णिमा के इस परम पावन पर्व में आज अपने केंद्र में एक प्रकार से आखिरी भावपुष्प का गुच्छ स्वामी जी के चरणों में अर्पण हो रहा है। 17 तारीख को एसपी कॉलेज में गुरु पूर्णिमा उत्सव कार्यक्रम होगा और इसके साथ इस वर्ष का अति आनंददायी गुरु स्तवन पर्व संपन्न होगा। स्वामी जी के समक्ष में आज इस विशेष कार्यक्रम में भाग लेने का अवसर मुझे मिला है, यह मेरा परम भाग्य है। एक काव्य की कुछ पंक्तियां मैं प्रस्तुत करता हूं। मस्ताना जोगी आया रे अंतर शक्ति जगाने अलबेला जोगी आया रे सोहम नाद जगाने महिमा उसके गाए कैसे बाने रुक रुक जाए सन्मुख उसके आए कैसे मस्तक झुक झुक जाए वह पावन जोगी आया रे प्रभु की राह बताने चरण धरे वह जिस धरती पर वह तीर्थ बन जाए क्षण भर देखे जिसको जोगी चित शक्ति जग जाए वह अमृत घट भर लाया रे जीवन अमर बनाने मस्ताना जोगी आया रे अंतर शक्ति जगाने अलबेला जोगी आया रे सोहम नाद जगाने। मस्ताना जोगी यानी मेरे स्वामी जी, हम सबके स्वामी मकरंद नाथ जी, आप साक्षात परब्रह्म हैं। आपका दर्शन सामान्य मनुष्य जैसा, पर आपका बोलना, देखना, वर्तन करना इत्यादि असामान्य है, अद्भुत है। सारे गुणों से विभूषित होकर भी आप गुणातीत हैं। समदृष्टि आपके लिए सहज है। आप निष्पक्षता के प्रतीक हैं। इस कारण आपके सहवास में हम सब अत्यंत संतुष्ट हैं। आपका प्रेम अतुलनीय है, अपार है। सदा सर्वदा हम सब पर एक समान बरस रही है। सद्गुरु के रूप में हम साधकों को नर जन्म का महत्व बतलाकर जगाने वाले, हमें संकुचितता से व्यापकता की ओर ले जाने की शक्ति रखने वाले, दिन रात हर पल हृदयस्थ होकर हमें राह दिखाने वाले, सावधान कराने वाले, साधना कराने वाले, युक्तियां बतलाने वाले स्वामी जी, आप साक्षात परब्रह्म हैं। ज्ञानेश्वरी अति मधुर, इस महान सदग्रंथ पर स्वामी जी आपका अनुभवपूर्ण चिंतन मधुरतम। जब हमने आपसे यह बात कही तो आपने कहा कि इस प्रकार होना आपके लिए भी आश्चर्यजनक है। निस्सीम विनय और नम्रता का परमोच्च उदाहरण है आप। स्वामी जी ज्ञानेश्वर महाराज के अवतार हैं आप। 1995 साल में मेरे जीवन में एक अद्भुत, अनोखी और अविस्मरणीय घटना घटी। जिस दिन मैं पुणे में पहली बार आया, उसी दिन स्वामी माधवनाथ जी के दर्शन हुए। जिस प्रकार भगवान विष्णु अपने शेष नाग शयन पर आराम करते हैं, ठीक उसी प्रकार से वे अपने पलंग पर लेटे हुए थे। उन्होंने पास बुलाकर मुझे अपनी छाती से लगाया और अपने हाथ से पीठ पर थपथपाते हुए कहा, जीवन आनंद से जीने वाली बात है, सब ठीक हो जाएगा, केंद्र में आते रहना। स्वामी माधवनाथ जी कहते हैं, प्रेमास्तव अम्ही गाहलो मानव रूप आणी नाव लेउनिया, माधव मने अम्ही वैकुंठी से राजे भक्ता किए काजे जन्मा आलो। नाथ संप्रदाय के सदगुरु यानी सतत बहती हुई अनकंडीशनल प्रेम की धारा, इस प्रेम धारा से बनी प्रेम सागर में डुबकी लगाकर सदियों से कई शरणागत साधकों ने अत्यंत सुख का अनुभव लिया है और आज भी ले रहे हैं। आज सदगुरु स्तवन के कार्यक्रम में ऐसे ही 3 साधक स्वामी जी के चरणों में अपना भाव पुष्प अर्पण करने वाले हैं। पहला भाव पुष्प अर्पण कर रही हैं सदभक्त सौभाग्यवती शुभदाताई तावरे। वे एक पाठशाला में शिक्षिका हैं। हमारे प्यारे ज्येष्ठ मार्गदर्शक सदभक्त श्री सुनील दादा तावरे जी की वे धर्म पत्नी है। स्वामी जी के चरणों में पूर्णतः समर्पित शुभदाताई जी का एक और पहचान है, उनका मुस्कुराता हुआ चेहरा। आइए अब हम उनसे सदगुरु सवन सुनते हैं।
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सद्गुरु वाचोनी सापड़े ना सोय, धरावे ते पाय आधी आधी। गेले 8 दिवस आपण सर्वजण सद्गुरूंच्या स्तवनाच्या रूपाने त्यांच्या पूजनाद्वारे आपला त्यांच्या विषयीचा भाव कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत। वर्षभर त्यांच्या विषयीच्या साठत आलेल्या या भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला या दिवसांमध्ये मिळते। साधकांच्या दृष्टीने सद्गुरूंचा सहवास मिळणे, त्यांचे पूजन स्तवन करायला मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे। सद्गुरूंशिवाय परमार्थ कळणे, साधनेचा मार्ग मिळणे, त्यात प्रगती होणे हे कदापि शक्य नाही। माझ्या परमभाग्याने मला पूजनीय स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रह लाभला व त्यांचा सहवास देखील जवळपास 10 वर्षे लाभला. त्यांचे प्रथम दर्शन वालचंदनगरला झाले तेव्हा आम्ही वालचंदनगरला राहत होतो. 1983 फेब्रुवारी महिन्यात पूजनीय स्वामीजी वालचंदनगरला आले होते. गर्दी खूप असल्यामुळे दर्शन लांबूनच झाले, पण स्वामीजी ज्या ठिकाणी उतरलेले होते त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेता येते असे कळल्यावर मी तिकडे गेले. रांग बरीच मोठी होती, पण त्यांना जाऊन नमस्कार करण्याची ओढ लागलेली होती. हळूहळू रांग पुढे सरकत होती. माझा नंबर आला. त्यांना नमस्कार करताच डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांचा तो प्रेमळ स्पर्श अजूनही जाणवतो. पूजनीय स्वामीजी म्हणत असत की तुम्ही केलेली साधना तुम्हाला गुरूंकडे घेऊन जाते. तेव्हा मी गजानन महाराजांची पोथी वाचत असे. त्यांच्या कृपेने व आई वडिलांच्या आशीर्वादाने मला सद्गुरूंचा लाभ झाला. त्यानंतर सद्भक्त सुनीलदादांशी लग्न झाल्यामुळे मी पुण्यात आले व केंद्रात येऊ लागले. मला केंद्रात सुरुवातीला स्वामीजींच्या प्रवचनातले विषय समजत नव्हते, पण केंद्रात येऊन आनंद व समाधान मिळत होते. अनुग्रहाविषयी त्यांनी पूजनीय स्वामीजींना विचारावे असे वाटत होते, पण त्यांनी सांगितले की तूच विचार. परंतु माझे विचारण्याचे धाडस होत नव्हते. रामनवमीच्या आदल्या दिवशी केंद्रात स्वामीजींनीच विचारले की तुला अनुग्रह घ्यायचा आहे की नाही. मी तात्काळ हो म्हटले. रामनवमीच्या पवित्र दिवशी स्वामीजींनी मला अनुग्रहित केले. त्यावेळीची त्यांची जांभळाकद नेसलेली प्रसन्न शांत कृपाळू मूर्ती अजूनही आठवते. त्यांनी मला डोळे मिटून ध्यानाला बसण्यास सांगितले व बोटाने त्यांनी गुरुमध्याच्या ठिकाणी स्पर्श केला. मला काय झाले ते कळले नाही, पण खूप शांत शांत वाटत होते. लग्नानंतर माझे शिक्षणही चालू होते. संसार, शिक्षण व केंद्र या सर्व गोष्टी सुरळीत चालल्या होत्या. सध्याच्या वेळेस लास्ट इयरची परीक्षा होती. मला खूप टेन्शन आले होते. तेव्हा एकदा दर्शनासाठी गेले असताना पूजनीय सौ सरलाई मला म्हणाल्या, स्वामीजी आहेत ना, सगळे व्यवस्थित होईल, काही काळजी करू नकोस. आणि खरोखरच स्वामीजींच्या कृपेने त्यातून मी सही सलामत बाहेर पडले. सगळ्यांच्या संसारात येतात तसे कठीण प्रसंग माझ्याही आयुष्यात आले. घरात देखील मनाचे स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या, पण कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वामीजींनी बदलून टाकला होता, त्यामुळे त्यांचा खूप त्रास वाटला नाही. पूजनीय स्वामी माधवनाथांचा साधकांविषयी असलेला भाव किती उच्च कोटीचा होता या संबंधीची एक आठवण. पूजनीय स्वामीजींकडे काही साधिका सौ सरलाईंना स्वयंपाकात मदत करण्यासाठी जात असत. 1 ऑक्टोबरचा दिवस, स्वामीजींचा वाढदिवस, घरात गोड पक्वान्न केले गेले होते. जेवणापूर्वी स्वामीजींनी गोड पदार्थ सर्वांना दिला का असा प्रश्न विचारला. तेव्हा पूजनीय सौ सरलाईंच्या लक्षात आलं की सत्संगाच्या गडबडीत एका साधिकेला तो द्यायचा राहिला. स्वामीजींनी त्या साधिकेच्या घरी लगेच दबा पोहोचवण्याची व्यवस्था केली व म्हणाले, त्यांच्या पक्षी ते साधक असतील, पण आपल्या पक्षी ते भगवंतच आहेत. हे जेव्हा त्या साधिकेला कळले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपल्या साधक शिष्यांबद्दल असा भगवद्भाव ठेवणाऱ्या सद्गुरूंच्या घरी जन्मजन्मी दासी म्हणून सेवा करायला मिळावी अशी प्रार्थना त्या साधिकेने केली असल्यास नवल नाही. आज खरे पाहता सद्गुरूंचे सवन करण्याचा, त्यांचे गुण, त्यांचा महिमा वर्णन करण्याचा प्रसंग आहे, परंतु कितीही बोलले तरी त्या वर्णनात सापडत नाहीत. समर्थ रामदास स्वामी दासबोधात सद्गुरूंच्या सवनाची आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्श शकेना, ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे अशी सुरुवात करतात. परंतु आपला भाव व्यक्त करण्यास दुसरा उपाय नाही म्हणून सद्गुरूंना सूर्य, मेघ, परिस, पृथ्वी अशा अनेक उपमा देऊन त्यांची सद्गुरूंशी तुलना होऊ शकत नाही म्हणून सद्गुरूंना लोटांगणी जातात. समर्थांसारख्या महान संतांची सद्गुरूंचे वर्णन करत असताना अशी अवस्था होते तर माझ्यासारख्या सामान्य जीवाला ते कसे जमणार. स्वामी माधवनाथांची माझ्यावर झालेली मोठी कृपा म्हणजे त्यांनी देह ठेवण्यापूर्वी मला अलगद स्वामी मकरंदनाथांच्या हाती सोपवले. तुषारी मकरंदनाथांचा स्वामीजींच्या ठिकाणी असलेला भाव पाहून आपल्या सगळ्यांचं अंतःकरण भरून येते. स्वामी माधवनाथ व सौ सरलाईंचं जे प्रेम मिळत होतं तसंच प्रेम स्वामी मकरंदनाथ व पूजनीय सौ मधुराताईंकडून मिळत आहे. माझ्या दोन्ही मुली सौ श्रद्धा व समृद्धी यांना पूजनीय मकरंदनाथांचा अनुग्रह झाला आहे. लहानपणापासून त्यांना मिळालेले केंद्रातील संस्कार व स्वामीजींचे प्रेम त्यांची कृपा यामुळे त्यांचं जीवन उत्तम घडत आहे. त्यांचा स्वामीजींविषयीचा भाव त्यांना जीवनात योग्य रीतीने पुढे नेत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कधी काळजी वाटली तरी स्वामीजी त्यांना मार्ग दाखवतील या भावनेने निश्चिंत वाटते. स्वामी मकरंदनाथांबद्दलची एक आठवण. माझ्या सासूबाईंना बरे नव्हते. त्या रात्ररात्र बडबडत राहायच्या. नोकरीचा ताण, बाबांचे बाहेरगावी जाणे, समृद्धीची परीक्षा यामुळे केंद्रात यायला मिळेन असे झाले. खूपच मानसिक त्रास जाणवू लागला. एकदा स्वामीजी व सौमधुरातही आईंची तब्येत पाहण्यासाठी घरी आले. त्यांनी आईंना मला व समृद्धीला खूप गोष्टी समजावून सांगितल्या. केंद्रात यायला मिळत नाही म्हणून नाराज होऊ नकोस, आठवड्यातून एक दिवस यायला जमवत जा. मी तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नकोस असा धीर दिला. आम्हाला खूप समाधान वाटले. आई पण थोड्याफार प्रमाणात शांत झाल्या. नोकरीत मला खूपच कमी पगार मिळत होता. पूजनीय मकरंदनाथांना हे माहीत होते व एवढे शिक्षण असून कमी पगारात मला नोकरी करावी लागते याचे त्यांना वाईट वाटे. जेव्हा मला पाचव्या आयोगाप्रमाणे स्केल्स चालू केले तेव्हा स्वामीजींना झालेला आनंद अजूनही मला आठवतो. ते आपल्या सर्वांचे मायबाप आहेत हे सतत जाणवते. पूजनीय सौमधुरातही माझ्याशी अगदी मैत्रिणीच्या नात्याने वागतात त्यामुळे त्यांच्याजवळ मनमोकळेपणाने बोलता येते. सौ श्रद्धा जेव्हा सासरी गेली व परदेशात गेली तेव्हा खूप पोकळी जाणवत होती. तिचा फोन आला की खूप बोलावसे वाटे. समृद्धीलाही खूप बोलावायचे असायचे. एका मिनिटाला 9 रुपये पडतात त्यामुळे तेही नको वाटे. ही गोष्ट जेव्हा मी सौमधुरातेंशी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या आठवड्यातून एकदाच फोन कर, व्यवस्थित बोल, म्हणजे फार बिल येते असंही वाटणार नाही. त्यामुळे मला समाधान मिळाले व मार्गदर्शनही मिळाले. सर्व साधक विश्वाची स्वामी मकरंदनाथ व सौमधुरातेई माऊली होऊन राहिले आहेत. आपण सर्वांनी आनंदात राहावे, साधना करावी यासाठी ते आपल्या जीवाचे रान करीत आहेत. नुकतेच स्वामीजी अनुषंगिक साधनेनंतर म्हणाले होते की परमार्थ सोपा आहे हे तुम्हाला मला छाती फोडून सांगावेसे वाटते. अशा सद्गुरु माऊलीच्या प्रेमाखातर त्यांना अभिप्रेत असलेली अशी साधना माझ्या हातून व्हावी व त्यांचा सहवास प्रेम अखंड मिळावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. हरिओम.
सांसारिक अड़चनों को देखने का नजरिया बदलकर मनोधैर्य से उनका सामना करते हुए परमार्थ के पथ पर प्रगति करना, इस बात का शुभदाताई ने बड़े भावपूर्ण तरीके से उनके मनोगत में व्यक्त किया है. आज दूसरा भाव पुष्प स्वामी जी के चरणों में अर्पण कर रहे हैं सद्भक्त श्री गणपतराव गोड़े जी. 3 साल पहले वे टाटा मोटर्स लिमिटेड में डिप्टी जनरल मैनेजर के पद से सेवानिवृत्त हुए. जब से वे स्वामी जी के कार्य में सेवा करने लगे तब से जो स्पीडी रिजल्ट्स आए हैं वह हम सबके सामने हैं. टेक्निकली राइट, मिस्टर परफेक्ट इत्यादि विशेषणों से वे जाने जाते हैं. रिटायर होकर भी नेवर से रिटायर कहने वाले गोड़े जी जिस स्वामी निष्ठा और सेवा भाव से काम करते हैं वह उनकी पहचान है. आइए अब हम उनका मनोगत सुनते हैं.
श्री राम. ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज माझ्या जीवनातला अत्यंत भाग्याचा दिवस आहे. माझ्या सद्गुरूबद्दल भाव प्रकट करायची संधी मला मिळाली आहे. सद्गुरूंचे वर्णन शब्दात करणे सर्वथा असाध्य गोष्ट आहे. मी 1971 साली नोकरीसाठी पुण्यात आलो. नोकरी संभाळताना मराठी भाषा शिकण्यापासून इकडच्या संस्कृतीला जमवून घेण्यापर्यंतची वाटचाल सुरू झाली. शालेय आणि कॉलेजचे शिक्षण कानडी आणि इंग्लिशमध्ये झाले, त्यामुळे माझ्या ह्या गुरुस्तरात काही चूक असल्यास क्षमा करावी. सुरुवातीला मला जीवनात काम किंवा करिअर महत्वाचे वाटत होते आणि ऑफिसात दिलेली जबाबदारी चोखपणे पार पडणे यावरच विशेष भर होता. अध्यात्म, परमार्थ, गुरु वगैरे सर्व दूरच होतं. शालेय जीवनात वेदावरची पुस्तके, महाभारत, रामायण, पुराणातल्या गोष्टी वगैरे वाचनात आले होते, पण ते फक्त वाचनाची आवड असल्यामुळे वाचले होते. त्याचा उपयोग जीवनात कसा करायचा हे परमपूज्य स्वामीजीकडे आल्यानंतर समजले. लग्नानंतर 1-2 वर्षात माझी पत्नी आमच्या शेजारी राहणाऱ्या सौ किंजवडेकर यांच्यासोबत परमपूज्य माधवनाथ स्वामीजींकडे जाऊ लागली. हे मला समजल्यानंतर मी तिला तिकडे जाण्यास विरोध केला, पण मला नकळत दुपारच्या केंद्रात ती जातच राहिली. मला असं वाटत होते की ती जर गुरुकडे जायला लागली तर संसाराकडे दुर्लक्ष करेल, आणि त्यावेळेला मला पूजनीय स्वामीजी किती महान होते याची काही कल्पना नव्हती. पुढे कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढल्यामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या तणावामुळे मला खूप मानसिक ताण सहन करावा लागला. त्या काळी या तणावातून बाहेर पडण्याच्या निमित्ताने पूज्य स्वामीजीच्या सत्संगाला, प्रवचनाला जायला तयार झालो. साधारण 1986-87 साली सत्यसाई निलयमध्ये होणाऱ्या दासबोध प्रवचनाला प्रथम गेलो. त्या दिवशी परमपूज्य स्वामीजी साधक लक्षणावर विवरण करत होते. त्या दिवशी विवरणात बोलताना स्वामीजी स्वामी स्वरूपानंदाची एक उक्ती उद्गत केली. साधने असावे तत्पर, संकटी न सांडावा धीर, सोहम स्मरणे वारंवार, निजांतर चोखाळावे. पूज्य स्वामीजीचे हे वाक्य माझ्या हृदयात पूर्ण घर करून बसलं. आधी ही नोकरी सोडावी काय असा विचार यायचा, तो हळूहळू बदलू लागला. धीराने जबाबदारीचा ताण पेलू लागलो. काम जास्त तत्परतेने करू लागलो. आपल्या वाट्याला आलेलं काम हीच साधना असे त्यावेळेला वाटायचे. पुढे घडलेल्या श्रवणामुळे विचारामध्ये खूप फरक पडू लागला. श्रवणाची गोडी वाटू लागली. तेव्हाच गुरुवारी सकाळी 10:30 माया अपार्टमेंटमध्ये स्वामीजी सत्संग घ्यायचे. त्या प्रश्नोत्तरांच्या श्रवणाने मला माझ्या कित्येक प्रश्नाला उत्तर मिळाले. त्यांनी दिलेली उदाहरणे, उपमा व्यवहारातले असायचे, त्यामुळे त्याचा उपयोग माझ्या कामात ठिकाणी करू लागलो. सुरुवातीला माझे मन दुसऱ्यावर लादायचा प्रयत्न मी करीत असे, पण वारंवार घडलेल्या श्रवणामुळे आणि सत्संगामुळे माझ्यात खूप बदल झाला. मी दुसऱ्यांचे ऐकून घेऊ लागलो. शांतपणे विचार करून माझे विचार बरोबर असेल तरच कन्व्हिन्स करून त्यांना देऊ लागलो. त्यामुळे दुसऱ्याकडून काम करून घेण्याचे सोपे झाले. समोरच्या व्यक्तीशी कसे डील करावे, नम्रपणे कसे वागावे हे इत्यादी गोष्टी स्वामीजीकडे घडलेल्या श्रवणामुळे कळाल्या. हळूहळू मनाचा तणाव कमी झाला. आत्मपरीक्षणही याबरोबर घडू लागले. वर्ष 1.5 वर्ष पूजनीय स्वामीजीकडे श्रवणाला जायला लागल्यानंतर मनात यायला लागले की त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा, परंतु धैर्य होत नव्हतं. मी अनुग्रहासाठी योग्य आहे की नाही असे वाटत होते. परंतु माझी पत्नी सौतारा हिने स्वामीजींना विचारले. त्यावर पूज्य स्वामीजींनी मग त्यांना शनिवारी अनुग्रहाला घेऊन ये असे सांगितले आणि 22 ऑक्टोबर 1988 साली मला अनुग्रहित केले. तो दिवस माझ्या जीवनातला अत्यंत आनंदाचा आणि भाग्योदयाचा दिवस आहे असे मला वाटते. एक ट्रेनिंग चालू असताना माझे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की दासबोध हा एक ग्रंथ एकदा तरी वाचा, त्यात मॅनेजमेंटच्या सर्व युक्त्या दिलेल्या आहेत. श्री स्वामीजी मुखातून दासबोध ऐकत होतो, तरी त्यात अजून काय आहे या कुतूहलाने मी दासबोध वाचायला सुरुवात केली. माझ्या कामाच्या ठिकाणी त्याचा खूप उपयोग झाला. पूजनीय स्वामीजी नेहमी अद्वैत ग्रंथ वाचण्यावर भर देत असत. ते म्हणायचे, समर्थांचा दासबोध, आत्माराम, ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, एकनाथांचे भागवत असे ग्रंथ वाचावे. आणखी इतर ग्रंथ वाचण्याची मुळीच जरुरी नाही, यातील कोणताही एक ग्रंथ मोक्षाला न्यायला पुरेसा आहे. पूज्य स्वामीजीने एकदा एक साधकाने प्रश्न विचारला होता, जीवनात घडोघडी संघर्ष करावा लागतो, परंतु साधकाने त्याला कसे सामोरे जावे, त्याला फेस कसे करावे? उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, संघर्ष प्रत्येक पावला गणित असतो, पण साधकाने त्याला घाबरू नये, धैर्याने सामोरे जावे. काय फल येते ते आपल्या हातात नाही. आपल्या मनासारखं फल मिळालं तर आनंद, आणि मनाविरुद्ध झालं की दुःख पदरी पडतं. त्यामुळे हवे नकोपणा काढून काम करत राहावे. चांगल्या कामाचे फळ चांगलेच मिळते, ते सुखदायकच असतं. स्वामीजीच्या या वचनानंतर मी ठरविले, वरिष्ठ अधिकारी दिलेले काम वाद न घालता करायचे. ते भगवंताच्या इच्छेने मला करायला मिळाले आहे या भावनेनेच करायचे. माझ्या वाट्याला आलेले काम मनापासून व्हायला लागले, मनाला समाधान मिळू लागले. समाधान घरी त्या कामातून घरी आल्यानंतर टेन्शनमुळे होणारी चिडचिड कमी झाली. स्वामीजी म्हणायचे, कामावरून घरी आल्यानंतर ऑफिसचा कप्पा बंद झाला पाहिजे. घरी आल्यानंतर मनाचा कप्पा उघडायचा, त्यात थोडा वेळ नाम ध्यान उपासनेला दिला पाहिजे. पूजनीय स्वामीजीच्या या सवय युक्तीने घरी आल्यानंतर समाधानाने राहायची सवय हळूहळू वाढायला लागली. प्रमोशनच्या बद्दल विचार करणे बंद झाले. सॉक्रेटिस नावाचे एक फिलॉसॉफर म्हणतात, कंटेंटमेंट इज नॅचरल वेल्थ अँड लक्झरी इज आर्टिफिशियल पॉवर्टी. त्याचा प्रत्यय येऊ लागला. एकदा स्वामीजी त्यांच्या घरी पूजा करत असतानाचा व्हिडिओ कॅसेट माझ्या बघण्यात आला. त्यात स्वामीजी अत्यंत विनम्रपणे विनम्र भावाने पूजा करत होते, फोटो पुसत होते, त्याला गंध अक्षता फूल लावत होते. हे दृश्य इतके मनाला भावले की असे वाटले की पूजा नुसती बघितली तर इतकं मन प्रसन्न होते, रोज पूजा केली तर काय होईल. तेव्हापासून मी रोज घरी पूजा करायला लागलो. देवारापासून सर्व फोटो पुसून घरच्या मूर्तीला पूजा करायला लागलो. त्याआधी मी नुसता दिवा लावून काही स्तोत्र म्हणून नमस्कार करून जायचो. एकदा आम्ही दोघे पूजने स्वामीजीकडे पूजेसाठी गेलो होतो. पूजा झाल्यानंतर एक प्रश्न विचारला, स्वामीजी द्वैत म्हणजे काय, द्वैत मत आणि अद्वैत पंथामध्ये फरक काय? दक्षिणेला आमच्याकडे द्वैत मत आणि अद्वैतामध्ये खूप वाद होतात. पूजने स्वामीजी थोडक्यात पण सुस्पष्टपणे त्याचा अर्थ सांगितला. जीवाचे ध्येय परमात्माशी एकरूप होणे होय, तिथे अद्वैत असते, पण ती एकरूपता साधायला द्वैताची मदत घ्यावी लागते. याशिवाय दुसरा उपाय नाही. जीव आणि परमात्मा एकच आहे, पण तो दृढ व्हायला ध्यान, नाम, कीर्तन, श्रवण या साधनेचा आधार घ्यावा लागतो. परमात्माशी एकरूप होण्यापूर्वी द्वैत असते, भगवंताशी एकरूप झालो की अद्वैत बोध होतो. पूजनीय स्वामीचा प्रवेश माझ्या जीवनात आल्यापासून मी खूपच बदलून गेलो. माझे असे अजून अनेक प्रसंग सांगण्यासारखे आहेत. प्रवचनात पूजनीय स्वामी सांगायचे, ऑफिसमध्ये एक चाचणी सुद्धा घरी आणायची नाही. ऑफिसमधलं पेन पेन्सिल ऑफिसमध्येच वापरायचे, तिथली वस्तू कधी घरी आणू नये. हे एक वचन खूप काही सांगतं. अशा छोट्या छोट्या गोष्टीने मी घडत गेलो, त्यामुळे मनात एक विलक्षण नैतिक धैर्य मिळत गेलं. कंपनीच्या रॅट रेसमधून मी बाहेर पडलो. रात्री घरी आल्यानंतर समाधान आहे, झोपल्यानंतर निवांत झोप लागते. स्वामीजींचे प्रेम मिळाले आहे, अजून काय पाहिजे असे वाटले. पूज्य स्वामीजी माधवनाथांनी देव ठेवल्यानंतर खूप वाईट वाटले, पण त्यांच्या इतकेच प्रेम स्वामी मकरंदनाथाकडून मला आणि माझ्या कुटुंबियांना मिळाले. आम्ही खरंच भाग्यवान आहोत. मध्ये काही काळ, काही महिने मला ऑफिसमधून घरी यायला संध्याकाळचे सात आठ वाजत होतं. त्यामुळे संध्याकाळच्या केंद्राला यायला जमत नसे. पण नंतर पूज्य स्वामीजी मकरंदनाथांची प्रवचने पुणे विद्यार्थीगृहात रात्री पावणेनऊ ला असतात हे समजल्यानंतर तिथे त्यांच्या प्रवचनाला जायला लागलो. पूजनीय मकरनाथांचे प्रवचन ऐकताना सुरुवातीला समजायला जड जायचे, खूप कठीण शब्द वापरतात असं वाटायचे. काही काळाने व्यवस्थित समजायला लागले. त्यांची विषयाची मांडणी, त्याला देण्यात येणारी उदाहरणे मला खूप चकित करायची. मी मनात ठरवले की किती कामाचा ताण असला तरी सोमवारची त्यांची प्रवचन ऐकायला काही करून जमवलेच पाहिजे. त्या प्रवचनानंतर गुरुवारचा सत्संग सुद्धा मिळायला लागला. मी 2008 साली एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झालो. त्यानंतर मात्र केंद्राच्या कार्यक्रमाला नियमितपणे येऊ लागलो. 2001 आणि 2008 साली परमपूज स्वामी मकरंदनाथ आमच्या आमंत्रणाला मान देऊन आमच्या घरी पाद्यपूजन आले होते. मी केंद्रात तोपर्यंत कधी सेवेला आलो नव्हतो किंवा विशेष साधना पण माझ्या हातून घडली नव्हती, पण पूजनीय स्वामीजीने हे काही न बघता आमच्यावरच्या प्रेमाने आमच्याकडे आले. यापुढेही त्यांचा ह्या प्रेमाला आम्ही पात्र होवो असे मला वाटते. मी रिटायर झाल्यानंतर सद्भक्त गजानन दादांनी गुरगाव येथील कामाला तुम्ही सुपरवाइज करायला येऊ शकता का असे विचारलं. मी तिथे प्रथम गोळे काका बरोबर जाऊ लागलो, नंतर एक एक करत स्वामीजींच्या कृपेने मला केंद्राची सेवा करायला संधी मिळाली आणि केंद्राचाच एक मेंबर होऊन गेलो. मला वाटते पूजनीय मकरंदांनी मला ही संधी माझ्याकडून साधना करून घेण्यासाठीच दिली असावी. या सेवेच्या निमित्ताने मी प्रत्येक केंद्रात आणि सत्संगाला कार्यकर्ता शिबिरात उपस्थित राहू लागलो. रिटायरमेंट नंतर दुसरे काही कमिटमेंट न घेता किंवा न धरता परमपूज स्वामीच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली हेच माझे थोर भाग्य आहे असे मी समजतो. असेच माझ्या उर्वरित आयुष्यात माझ्याकडून सेवा करून घ्यावी आणि माझी साधना तीव्र गतीने होण्यासाठी कृपा करावी ही स्वामीचरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
सद्भक्त श्री गोरे जी ने उनके जीवन में स्वामी जी के प्रवेश से लेकर अब तक जो अंतर्बाह्य बदल उनमें हुआ है उनका उल्लेख अत्यंत शरणागत भाव से किया है. उनका स्वामी जी पर अटूट विश्वास और अवलंबित्व को देखते ही बनता है. ये भाषा के इश्यू पे मुझे भी बताना था यहाँ पर, जब उन्होंने बताया कि मराठी भाषा और कन्नड़ भाषा का इसमें, तो मैं और सुशीला दोनों को ही, यानी मुझे और सुशीला दोनों को ही, जब हम पहले आए थे यहाँ पर तो भाषा का बहुत प्रॉब्लम होता था, लेकिन स्वामी जी की कृपा और केंद्र में नित्य श्रवण के कारण ये प्रॉब्लम काफी हद तक कम हुआ. इसके बाद अब हम एक अभंग सुनेंगे. विशेषता यह है कि यह अभंग स्वामी मकरंदनाथ जी द्वारा रचित है. इसे सादर कर रहे हैं सद्भक्त गिरीश गोरे और सद्भक्त प्रणव शेठ.
मजमनी गुरु राव ध्यानी गुरु राव चिंतनी गुरु राव एक रहो, चिंतनी गुरु राव एक रहो. मज भाव गुरु राव देव गुरु राव भव गुरु राव ऐसे हो, भव गुरु राव ऐसे हो. मज माता गुरु राव पिता गुरु राव भ्राता गुरु राव त्राता गुरुदेव, भ्राता गुरु राव त्राता गुरुदेव. मज जनी गुरु राव वनी गुरु राव साधनी गुरु राव ऐसे हो, साधनी गुरु राव ऐसे हो. मज काया गुरु राव माया गुरु राव वाचा गुरु राव नाम मुखी, वाचा गुरु राव नाम मुखी. मज कार्य गुरु राव कारण गुरु राव मकरंद गुरु राव रूप हो, मकरंद गुरु राव रूप हो, मजमनि गुरु राव ध्यानी गुरु राव चिंतनी गुरु राव एक राहो, चिंतनी गुरु राव एक राहो, चिंतनी गुरु राव एक राहो।
इस अत्यंत भावपूर्ण अभंग के बाद आज का आखिरी भावपुष्प स्वामी जी के चरणों में अर्पण कर रहे हैं सद्भक्त दिनेश हिपरकर। वे लवासा कॉरपोरेशन में सीनियर आर्किटेक्ट के पद पर काम कर रहे हैं। आर्किटेक्चर के क्षेत्र में केंद्र के लिए उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। विशेष रूप से याद किया जाए तो गणेशपुरम वास्तु को सुसज्ज और सुंदर रूप से उभारने में जो कोर टीम व्यस्त थी उसके वे एक सदस्य थे। आइए अब हम साधक कार्यकर्ता दिनेश से गुरुस्तवन सुनते हैं।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज माझ्यासाठी मोठा भाग्याचा असा दिवस आहे। परम सुखाच्या उत्तुंगतेचा दिवस। ज्या दिवसापासून मला गुरुस्तवन करायचे आहे असे कळले त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंतचा काळ जणू गुरुप्रेमाने मंत्रलेला असा होता व आजपासून पुढे अनेक दिवस हा काळ असाच मंत्रलेला राहील। आपल्या सद्गुरूवरील आपण करत असलेले प्रेम हे आपल्या मनात चित्तात खचितच भरून राहिलेले असते। गुरुपौर्णिमेच्या काही दिवस अगोदर गुरुस्तवने ऐकत असताना ते प्रेम अजूनच फुलून येते। जणू त्या प्रेमाच्या रोपाला चांगले खतपाणी मिळत आहे आणि त्यातून जर आपण स्वतः गुरुस्तवन कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असू तर काय बहार। मला हे सद्गुरुस्तवन लिहित असताना असे लक्षात आले की आपल्या आतील सद्गुरु प्रेम हे शब्दात व्यक्त करणे खरोखरच कठीण आहे। जणू एखाद्या गुळ न खाल्लेल्या व्यक्तीला गुळाची गोडी शब्दात सांगण्यासारखे। खूप प्रेम शब्दात बांधायचे कसे आणि अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते बांधले आणि नंतर ते आपणच वाचले की लक्षात येते की आपण फारच कमी भावना पोहोचवू शकलो। आपले त्यांच्यावरील प्रेम व त्यांचे आपल्यावरील प्रेम हे शब्दातीत आहे। शब्दातीत माझ्यासारख्यासाठी पण ज्ञानेश्वर माऊलीसाठी नाही। त्यामुळे त्यांच्याच शब्दांचा आधार घेऊन सद्गुरु रूपी सद्गुरूंप्रती माझे भाव प्रकट करतो। जय जय व शुद्धे अपारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी साठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विश होय तरी कवणाचे तपोपोळी कैसेनी व शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरी येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू। मला अनुग्रह मिळाला तो दिवस होता 12 ऑगस्ट 2000। तो दिवस आणि आजचा दिवस यामध्ये जे साधारण 11 वर्षांचे अंतर आहे त्यामध्ये एक भावना अगदी दाटून अशी राहिली आहे ती म्हणजे माझ्यावर एवढा उपकार का। काय पुण्यराशी गेल्या भेदोनी आकाशी तुम्ही झाले ते कृपाळ माझा केला जी सांभाळ काय वळले संचित ऐसे नेणे अगणित तुका म्हणे नेणे काय केले नारायणे। आणि ही भावना चित्तात अखेरच्या श्वासापर्यंत राहणार आहे। स्वामीजींनी माझ्या जीवनात प्रवेश केल्यापासून माझ्या आयुष्याचा प्रवास एका निश्चित अशा ध्येयाकडे त्यांनी वळवला आहे माझ्या आयुष्यरूपी नावेचे सुकाणू त्यांच्या हाती सोपवले आहे. मी काही ठरवण्यापेक्षा तेच माझ्या बाबतीत सर्व काही ठरवतात, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष. त्यांनी ज्या ठिकाणी या नावेला न्यायचे ठरवले आहे ती तिथे पोहोचणारच, यात तिला मात्र शंका नाही. त्यांना मी जेव्हापासून पाहतो आहे तेव्हापासून त्यांनी ठरवलेली प्रत्येक गोष्ट ही जणू भगवंताच्या कार्याचा एक भाग आहे असेच पाहतो आहे. प्रत्येक बाबतीत त्यांना ईश्वरीय साथ मिळते, आशीर्वाद मिळतात आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक कर्म हे प्रेयस न होता श्रेयस असे होते. लहानपणी मला माझी आई जेव्हा देवाच्या गोष्टी सांगे तेव्हा ती म्हणे की काही विशिष्ट प्रसंग झाला की आकाशातून पुष्पवृष्टी होते. मला स्वामीजींच्या कार्यामध्ये ह्या गोष्टी फार रिलेट होतात. त्यांच्या उत्तुंग अशा जीवनात माझी ही आयुष्यरूपी नाव त्यांनी कुठेही न्यावी. राम अवतारात अहिल्याचा उद्धार झाला, एका छोट्या खारीला अतिशय प्रेमाने गुंजारले गेले. स्वामीजींनी दिलेल्या अनुग्रहाने उद्धार या शब्दाचा खरा अर्थ समजला. भरकटत चाललेल्या आयुष्याला दिशा मिळाली. नावेचे सुकाणू त्यांच्या हाती आहेत, परंतु ध्यान रूपी व नामरूपी वल्ली आपल्या हाती आहेत आणि ती ताकदीने चालवली पाहिजेत, न थांबता न थकता. विषय वासनारूपी कीटकांपासून नावेचे रक्षण केले पाहिजे. स्वामीजी तर या भवनदीतील भले थोरले असे जहाज आहेत, ते आलेच आहेत मुळात आपल्या सर्वांच्या नावा पहिलं तीराला न्यायला. माझी छोटी नाव त्यांनी आपल्या जहाजाला बांधून घेणे हे तेच करू जाणे. मला मात्र मी त्यांच्याबरोबर आहे हीच मोठी सुखाची अशी गोष्ट आहे. त्यांच्याबरोबर राहणे, त्यांच्याबरोबर असणे हे सुख पहिलं तीराला पोहोचणे या गोष्टीचाही विसर पाडायला लावते. स्वामीजींनी अनुग्रह देऊन आपल्याला उद्धारले हे सुख, ते आपल्याला पहिलं तीराला पोहोचवणार आहेत हे आणखी सुख. आणि हे कमी म्हणावे म्हणून की काय, स्वामीजींचे आपल्यावरील प्रेम, आपली काळजी, आपल्यावरील लक्ष हे सुख तर अलौकिक असेच खरे. गणेशपुरम, भूगाव, अध्यात्म येथील कामे हाताळताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक गोष्ट सर्वांगीण विचार करून करणे, प्रेमाचा ओलावा कर्मामध्ये राखणे, सूक्ष्म व सर्वकष विचार, व्यवहार, अचूकता या सर्व गोष्टी एकत्रितपणे हाताळणे हे स्वामीजींचे वैशिष्ट्य आहे. मग ती गोष्ट छोटी असो अथवा मोठी, साधी असो अथवा महत्वाची. एक प्रसंग सांगतो. भुगावला मंगलताई व जगन्नाथ म्हणजे आपल्या साधकाश्रमाचे केअरटेकर यांच्या युनिटचे एक्सटेन्शनचे काम चालू असताना स्वयंपाकघर व ओटा कसा बसवला आहे हे त्यांना दाखवत होतो. स्वामीजींच्या व्यग्र अशा वेळापत्रामध्ये याही गोष्टींना स्थान मिळते हेही आश्चर्यच. त्यांनी मंगलताईला, जगन्नाथला व मला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये विचारून घेतली. मंगलताईला प्रेमाने विचारत होते, भांडी कुठे ठेवशील, करकटी भांडी कुठे विसळशील, उंची तुझ्या अनुरूप बरोबर झाली आहे ना इत्यादी. जगन्नाथला विचारले पाहुणे आले तर कुठे झोपतील, कपाटे कुठे ठेवशील इत्यादी. मला विचारले युनिट फ्युचरमध्ये कसे वापरता येईल याचा विचार काय केला आहेस, बजेटमध्ये झाला आहे ना, क्वालिटी कशी आहे इत्यादी. हा प्रसंग मला खूप काही शिकवून गेला. परमार्थ हा रोजच्या व्यवहारात कसा आणायचा आणि तो कसा आणू शकतो व इव्हेंच्युअली संपूर्ण आयुष्य हे परमार्थमय कसे होऊ शकते हे अशा छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांच्याकडून शिकायला मिळते. आपले गणेशपुरम मधील केंद्र म्हणजे जणू परमार्थाचा महाल आहे व हा महाल तयार होणे ही भगवंताचीच इच्छा होती. नाहीतर पुण्यासारख्या शहरात इतक्या मध्यवर्ती ठिकाणी व इतक्या एलिट अशा सोसायटीमध्ये जवळपास 500 साधक नुसते बसू शकतील असे नाही तर एकत्रित साधना करू शकतील अशी वास्तू तयार होणे ही किती अवघड गोष्ट आहे हे त्या प्रांतात गेल्यावरतीच कळते. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. संप्रदायाचा आशीर्वाद व स्वामीजींची अजोड कार्यशक्ती यामुळेच हे शक्य झाले. मिलिंद दादा, पंकज दादा, सुनील दादा, आरके साहेब, नाना बिंताडे, पोफळे काका, दाहोतरे बंधू, शेंडे सर, नवीन दादा, गांजवे काका, जयूताई, किती नाव घ्यायचे, या सर्वांचे खूप मोलाचे सहाय्य झाले. राम, शशांक, अनिकेत, अभिजीत व आणखी कितीतरी साधक यांनी या कामात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. तहान, भूक, झोप, कुटुंब यांची तमा न बाळगता केवळ स्वामीजी या जबरदस्त तेजस्वी अशा प्रेरणेपोटी हे काम झाले. अतिशय नेमकेपणाने मोजून मापून अचूक असं काम स्वामीजींना स्वधर्म कर्म समर्पण या भावनेपोटी झाले. हा दैवी महाल तयार होताना ज्या भाग्यवंतांना त्यात काम करण्याचे भाग्य लाभले त्यात खारीचा वाटा उचलणे इतके भाग्य मलाही लाभले. हे भाग्य पूर्व संचिताशिवाय शक्य नाही. अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो, डिझाईन इनपुट देण्यासाठी मी तिथे उपस्थित होतो परंतु तितकेही कष्ट मला कधी पडले नाहीत. सर्व गोष्टी जणू ठरल्याप्रमाणे घडत होत्या व स्वामीजी त्या डायरेक्टली इनडायरेक्टली घडवून आणत होते. त्या दिव्य अशा महालात प्रवेश मिळून त्यात साधना करायला मिळणे हे केवढे थोर भाग्य. मायबाप स्वामीजींकडे जोहार मागावासा वाटतो. जोहार मायबाप जोहार. तुमच्या महाराजा मी महार, बहु भुकेला झालो मी उष्ट्यासाठी आलो तुमच्या. चोखा म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी आणली. एवढासा तो खारीचा वाटा उचलून मला स्वामीजींचे गुंजारणे हे थोर भाग्य लाभले व लाभतच आहे. त्या प्रेमात मी सुस्नात होऊन निघत आहे. प्रेमाचा उल्लेख झाल्यावर मधुराताई यांची आठवण आपसूक होते. मी केव्हाही स्वामीजींकडे कामासाठी काही बोलण्यासाठी गेल्यावर त्या माऊलीने मला कधीही रिक्त हस्ते जाऊ दिले नाही. त्यांचा साधेपणा, त्यांची पवित्रता आपल्या मनाला अगदी सहज स्वच्छ व लख करून सोडते. सिंपल इज ब्युटिफुल या तत्वाची प्रचिती येते. स्वामीजींचे आपल्यावरील प्रेम हे प्रतिक्षण असते, पण आपण त्यांच्या बरोबर प्रतिक्षण असतो का? आपण आपल्या सर्व जाणीवा या एकतानतेने त्यांच्याकडे वळवतो का? आपली सर्व कर्मे त्यांच्या चरणी समर्पित होतील अशी करतो का? साधनेमध्ये ते व आपण एक व साधने व्यतिरिक्त वेळात ते स्वामी व मी दास अशी भावना आपल्या मनात, चित्तात, अंतःकरणात जागृत असते का? हे सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे आपण एक स्वामीजींशिवाय कोणाला विचारणार? हे सर्व घडावे हे स्वामीजींनाच सांगावेचे वाटते ते असे. रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई. मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा, मैं जानू ना अल्लाह इलाही. खाली जमाना मैंने गवाया, साथे अखेरा का किया न कोई. अपने मस्जिद का झाड़ू गणु है, मालिक हमारे तुम बाबा साई. हरिओम तत्सत.
एक बार किसी काम से नवीन दादा और मैं लवासा गए थे दिनेश से मिलने, सद्भक्त दिनेश से मिलने. तब लंच ब्रेक में भोजन के बाद दिनेश ने कहा कि नवीन दादा से रिक्वेस्ट किया कि हम नाम लें क्या अभी. तो उस पर उसके बाद नवीन दादा ने नाम लिया और एक 15 मिनट हमने मिलकर नाम का साधना किया. उसके बाद सद्भक्त दिनेश बता रहे थे कि जब जब उनको वैसे टाइम मिलता है उनके ऑफिस में तब तब वो अपने कमरे में जाकर साधना करते हैं. अत्यंत व्यस्त ऐसा उनका दिनक्रम रहता है तो उसमें साधना और काम का मेल जोल किस तरह किया जा सकता है उन्होंने ये दर्शाया है. पिछले 8 दिनों में हम सब ने मिलकर यथामति यथाशक्ति एक सुंदर सा और महत्ता हुआ भाव पुष्प के गुच्छ को अत्यंत भावपूर्ण तरीके से स्वामी जी के चरणों में अर्पण किया है. पर उनके अनंत अपार महिमा के बारे में कितना भी हम लिखे बोले या गाएं, वह कम ही है। कई जन्मों तक गुणगान करे तब भी वह अपूर्ण ही रहेगा। सारे ब्रह्मांड को प्रकाशित करने वाला सनातन सूर्य तेज का वर्णन भला एक छोटा सा क्षण भंगुर चिंगारी क्या कर पाएगा। लेकिन यह मानवीय प्रयत्न करते समय हमें अत्यधिक आनंद होता है, क्योंकि इस प्रयत्न में अधिक से अधिक समय स्वामी जी के स्मरण में बिताने मिलता है और वैचारिक रूप से अधिक उनका सहवास मिलता है। स्वामी जी, आप में वह कौन सा जादू है पता नहीं, पर हम मंत्रमुग्ध हैं आपके सहवास में। साधक के जीवन में सद्गुरु सहवास यह एक अत्यंत आवश्यक और महत्वपूर्ण अंग है, एक बहुत बड़ा सहारा है। पर जिस परम सुख की प्राप्ति के लिए हम आपके शरण में आए हैं, वह सहवास सुख के भी आगे जाकर मिलाना रहता है। यह सावधान कराने वाली बात हमें आप मावली के रूप में हमें याद दिलाते हैं, और इसे प्राप्त करने में ही सद्गुरु शिष्य के इस पवित्र नाते का सही रूप में सार्थकता है, यह बात का हमें स्मरण कराते हैं। स्वामी जी, नर जन्म के इति कर्तव्य को निभाने के लिए हम सब पर आपकी कृपा वर्षा बनी रहे और इस राह पर चलते हमारे प्रयत्नों का वेग भी बढ़ते रहे, ऐसा हमें आशीर्वाद दीजिए। आपके चरणों में साष्टांग दंडवत होकर यही हमारा प्रार्थना है। कृपा पुंज है देव देव हम क्या सेवा में लाए, हाथ जोड़कर वंदन करते चरणन शीश झुकाए, गुरुदेव शरण में आया रे निज सर्वस्व चढ़ाने, मुस्ताना जोगी आया रे अंतर शक्ति जगाने, अलबेला जोगी आया रे सोहम नाद जगाने। हरिओम तत्सत। अब स्वामी माधवनाथ जी और स्वामी मकरंदनाथ जी की आरती सद्भक्त श्री शिंदे काका व सौ शिंदे काकू करेंगे। सद्भक्त विलास दादा आरती सादर करेंगे।
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा। आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी पाजी सी अमृत ओवी, देसी जाणी वागळी, जाणी वागळी अजाण भक्त माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप कुण, स्वरूप कुण गावीसी आरता। आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिले अखंड चांदने अखंड चांदने चकोर चित्ता आरती माधव नाथा आरती माधव नाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई ओ माथा आरती माधव नाथा आरती माधव नाथा ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा बावे नमुनि पदकमला वरिठेवियला माथा बावे नमुनि पदकमला वरिठेवियला माथा ज्ञान देवी चा पवित्र रंगी रंगुनि पनु तू रंगुनि परमार्था प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ बावे नमुनि पदकमला वरिठेवियला माथा सोहम हंसारूढ़ राहुनि शांत विषि आरता स्वामी तू शांत विषि आरता नाथ पंथिची खून दाविसी उन्मनि सुख भक्ता ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ बावे नमुनि पदकमला वरिठेवियला माथा भावदरुणिया चातक जैसा शरण यही मेघा दासमणे भी अनन्य तैसा दाव पाप वेगा ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ बावे नमुनि पदकमला वरिठेवियला माथ बावे नमुनि पदकमला वरिठेवियला माथ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
श्री राम निवेदन है।